आकाशवाणी मुंबई। मच्छिंद्र बोराडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रप्रथम या भावनेतून देशाच्या प्रजासत्ताकाला अधिक गौरवशाली बनवावं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात आवाहन। अभिनेता धर्मेंद्र यांच्यासह 5 जणांना पद्मविभूषण, 13 पद्मभूषण तर 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर। महाराष्ट्रातले 11 जण पद्मश्रीचे मानकरी। पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमधले 982 कर्मचारी शौर्य आणि सेवा पदकांनी सन्मानित। महाराष्ट्रातल्या 89 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश। भारत जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। आणि भारत न्यूझीलंड T20 क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडची फलंदाजी ढासळली। देशवासियांनी राष्ट्रप्रथम या भावनेतून देशाच्या प्रजासत्ताकाला अधिक गौरवशाली बनवावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी आज देशवासियांना संबोधित केलं। प्रजासत्ताक दिन ही देशाच्या दशा आणि दिशेचा आढावा घेण्याची संधी असून 26 जानेवारी 1950 पासून आपली वाटचाल संवैधानिक मूल्यांच्या दिशेनं सुरू झाली असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। आपल्या राज्यघटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व आपल्या प्रजासत्ताकाची खरी परिभाषा असल्याचं त्यांनी नमूद केलं। राज्यघटनाकारांनी यातून राष्ट्रीयतेची भावना तसंच देशाच्या एकतेला भक्कम आधार मिळवून दिला आहे असं त्या म्हणाल्या। मतदानात महिलांची वाढती भागीदारी हा लोकशाहीचा सशक्त पैलू असल्याचं सांगून त्यांनी महिला शक्तीचा गौरव केला। बेटी बचाओ बेटी पढाओ आणि जनधन योजनेमुळे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झालं असून क्रीडा क्षेत्रातही मुलींनी जागतिक स्तरावर सुवर्ण इतिहास रचला आहे असं त्यांनी नमूद केलं।
पिछले वर्ष नवंबर में भारत की बेटियों ने ICC वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप और उसके बाद ब्लाइंड वुमेन्स T20 वर्ल्ड कप जीतकर स्वर्णिम इतिहास रचा है। पिछले ही वर्ष चेस वर्ल्ड कप का फाइनल मैच भारत की ही दो बेटियों के बीच खेला गया। ये उदाहरण खेल जगत में हमारी बेटियों के वर्चस्व का प्रमाण है।
आर्थिक आघाडीवर भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून लवकरच आपण जगातली तिसरी मोठी आर्थिक शक्ती बनू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सुरक्षेच्या बाबतीत ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादावर केलेल्या अचूक प्रहाराबद्दल त्यांनी सैन्याचं अभिनंदन केलं। पर्यावरणासाठी लाईफ अर्थात पर्यावरणाभिमुख जीवनशैलीचा अवलंब करण्याचं आवाहन करत राष्ट्रपतींनी जागतिक शांततेचा संदेश दिला। तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुशासन आणि लोकांच्या जगण्यातील सुलभता वाढवण्यावर भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं। देश उद्या 77वा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहे। त्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत कर्तव्यपथावर भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे। उद्या सकाळी 10:30 प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला सुरुवात होईल। या संचलनात विविध राज्य, केंद्रशासित प्रदेश तसंच केंद्रीय मंत्रालय आणि विभागांचे 30 चित्ररथ सहभागी होणार आहेत। यंदाचा पद्मविभूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती केटी थॉमस, विख्यात व्हायोलिन वादक एन राजम, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी पी नारायणन आणि केरळचे माजी मुख्यमंत्री V.S. अच्युतानंदन अशा 5 जणांना जाहीर झाला आहे। धर्मेंद्र आणि V.S. अच्युतानंदन यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला जाईल। एकंदर 13 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत। उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, गायिका अलका याज्ञिक, उद्योगपती उदय कोटक, जाहिरात क्षेत्रातले दिग्गज पियुष पांडे, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, अभिनेता मुम्मुटी, बॅडमिंटनपटू विजय अमृतराज यांच्यासह इतरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल। तर देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 113 जणांना पद्मश्री पुरस्कार आज जाहीर करण्यात आले। यात महाराष्ट्रातल्या 11 मान्यवरांचा समावेश आहे। वैद्यकीय क्षेत्रात अरविंदा फर्नांडिस, उद्योग क्षेत्रात अशोक खाडे आणि सत्यनारायण नुवाल, कला क्षेत्रात तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा, माधवन रंगनाथन, रघुवीर खेडकर, अभिनेता सतीश शाह, सामाजिक कार्यासाठी जनार्दन बोठे, विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी जुझेर वासी, क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि कृषी क्षेत्रात श्रीरंग देवबा यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे। याशिवाय साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातल्या योगदानासाठी कर्नाटकाचे अनके गौडा, सामाजिक कार्यासाठी जम्मू काश्मीरचे ब्रिजलाल भट, संशोधनासाठी तेलंगणचे डॉक्टर कुमारस्वामी थंगराज, पशुवैद्यकीय शास्त्रासाठी तमिळनाडूचे डॉक्टर पुण्यमूर्ती नटेशन यांच्यासह एकंदर 54 जणांना पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारगृह सेवांमधील 982 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे. यात राज्यातल्या 89 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात 31 पोलीस कर्मचाऱ्यांना वीरता पदक, 40 पोलीस कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पदक, 4 जणांना अग्निशमन सेवेसाठी, 3 कर्मचाऱ्यांना नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी, 5 कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवेसाठी पदक प्रदान करण्यात आलं. याशिवाय 4 जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं सन्मानित केलं गेलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतात जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था झाली असून देशातल्या युवांनी नवोन्मेषाच्या क्षेत्रात केलेल्या कामाची नोंद इतिहासात होत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात केलं. देशाची अर्थव्यवस्था ही वेगानं पुढे जात असून संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर आहे. या काळात गुणवत्तेला प्राधान्य द्यायची गरज आहे असं ते म्हणाले. ज्या वस्तूंचं उत्पादन भारतात होईल त्याचा दर्जा आणखी सुधारण्याचा संकल्प करायचं आवाहन त्यांनी केलं.
इस वर्ष हम पूरी ताकत से क्वालिटी को प्राथमिकता दें. हम सबका एक ही मंत्र हो, क्वालिटी क्वालिटी और सिर्फ क्वालिटी. कल से आज बेहतर क्वालिटी. हम जो भी मैन्युफैक्चर कर रहे हैं उसकी क्वालिटी को बेहतर बनाने का संकल्प लें.
देशातल्या सर्व युवांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर मतदार म्हणून नोंदणी करावी, यामुळे भारताची लोकशाही बळकट होईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मतदार दिवसाच्या निमित्ताने केलं. भारत आणि मलेशिया यांच्यातल्या दृढ संबंधांवरही प्रधानमंत्र्यांनी भाष्य केलं. मलेशियात 500 जास्त तमिळ शाळा असून तिथं भाषेसोबतच इतर विषयही तमिळमध्येच शिकवले जातात असं त्यांनी सांगितलं. नद्यांचं पुनरुज्जीवन, पर्यावरण संवर्धन, दुष्काळ निवारण, स्वच्छता, भरडधान्याला प्रोत्साहन इत्यादी क्षेत्रांमध्ये योगदान देणार देशाच्या विविध भागातल्या नागरिकांचं त्यांनी कौतुक केलं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या इंडिया AI समिटमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ज्ञ जगभरातून एकत्र येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भारताची प्रगती आणि यश या परिषदेतून जगासमोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. T20 क्रिकेट मालिकेतला आज गुवाहाटी इथं सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं भारतापुढे विजयासाठी 154 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी 5 रन केलं आणि त्यांचे सलामीचे फलंदाज झटपट बाद केले, तर 6 षटकातच त्याची स्थिती 3-34 अशी झाली. त्यानंतरही पडझड सुरूच राहिली. निर्धारित 20 षटकात त्यांना 9 गडी गमावून 153 धावाच करता आल्या. ग्लेन फिलिप्सनं सर्वाधिक 48 धावा केल्या. देशभरात आज 16 राष्ट्रीय मतदार दिन साजरा झाला. भारतीय लोकशाहीत नागरिकांची मध्यवर्ती भूमिका ठळकपणे मांडणारी माय इंडिया माय व्होट ही यंदाची संकल्पना आहे. भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. यानिमित्तानं नवी दिल्ली इथं झालेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केलं. मतदार ओळखपत्रामुळे मतदारांना जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीत सक्रिय भागीदार होण्याचा अधिकार मिळतो असं त्यांनी सांगितलं. देशाचे मतदार प्रलोभनं, खोटी माहिती तसंच दुष्प्रचाराला न बोलता आपल्या विवेकबुद्धीनं देशाच्या निवडणूक व्यवस्थेला सुदृढ बनवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रपतींनी निवडणूक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर, मतदार जागृती, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले. यात मतदारांच्या जागृतीसाठी उत्कृष्ट मोहीम राबवली बोलल्याबद्दल आकाशवाणी वृत्त विभागाला इलेक्ट्रॉनिक रेडिओ श्रेणीत पुरस्कार देण्यात आला. आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रप्रथम या भावनेतून देशाच्या प्रजासत्ताकाला अधिक गौरवशाली बनवावं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात आवाहन. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासह 5 जणांना पद्मविभूषण, 13 पद्मभूषण, तर 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर. महाराष्ट्रातले 11 जण पद्मश्रीचे मानकरी. पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमधले 982 कर्मचारी शौर्य आणि सेवा पदकांनी सन्मानित. महाराष्ट्रातले 89 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. भारत जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. आणि T20 क्रिकेट मालिकेत गुवाहाटी इथं सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचं भारतापुढून विजयासाठी 154 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.